आकाशवाणी पुणे, पराग चिंचोलकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ. राज्यस्तरीय कार्यक्रम पुण्यात होणार. ओबीसींच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही. ऍप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठी राज्य सरकारकडून नियम जाहीर. आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात. आता सविस्तर बातम्या. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत प्रारंभ होणार आहे. पिकांची उत्पादकता वाढवणं, पीक उत्पादनाची शाश्वतता निश्चित करणं तसंच काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि पतपुरवठा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशानं देशातल्या 100 जिल्ह्यांची निवड केंद्र सरकारनं या योजनेसाठी केली आहे. त्यात राज्यातल्या पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या 9 जिल्ह्यांची निवड झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान या योजनेबाबत अधिक माहिती देताना म्हणाले,
उत्पादकता पूरे देश में एक जैसी नहीं है. अलग अलग फसलों की उत्पादकता अलग अलग राज्यों में भी अलग है और एक राज्य में भी जिलों की उत्पादकता अलग अलग. हमने ये तय किया है कि कम उत्पादकता वाले जिले छांटे जाएं और उनमें कुछ विशेष प्रयत्न किए जाए उत्पादकता बढ़ाने. अगर कम उत्पादकता वाले जिलों को हम राष्ट्रीय औसत पर भी ले आए नेशनल एवरेज पर तो देश का कुल उत्पादन बढ़ जाएगा, हमारी जरूरतें भी पूरी होगी और उन जिलों के किसानों को की आय भी बढ़ेगी. ऐसे 100 जिले चयनित किए गए हैं जिन पर हम फोकस करेंगे और प्रधानमंत्री धन धान्य कृषि योजना के अंतर्गत इन जिलों में उत्पादकता बढ़ाने के लिए प्रयत्न किए जाएंगे.
देशात विविध ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमात शेतकरी दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार आहेत. राज्याचा मुख्य कार्यक्रम पुण्यात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमात 300 अधिक प्रयोगशील शेतकरी सहभागी होणार आहेत. नागपुरात सर्व सोयी सुविधांनी युक्त जागतिक दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. याबाबत राज्य सरकार आणि स्पेनच्या फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीमध्ये काल करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. नागपुरातील हे प्रस्तावित कन्व्हेन्शन सेंटर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी हक्काचं व्यासपीठ असावं असं फडणवीस म्हणाले. राज्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीनं काल नागपुरात महामोर्चा काढण्यात आला. महायुती सरकारनं 2 सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करावा आणि तेलंगणा सरकारप्रमाणे राज्यातही ओबीसींना 42% आरक्षण द्यावं अशी मागणी या मोर्चात करण्यात आली. राज्य सरकारनं 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसींच्या अडचणीत वाढ होणार आहे, त्यामुळे ही ओबीसींच्या अस्तित्वाची लढाई असल्याचं ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले. दरम्यान ओबीसी आरक्षणाला किंचितही धक्का लागणार नाही, सरकार ओबीसींच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही महसूल मंत्री आणि ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. पात्र कुणबी मराठा नागरिकांनाच ओबीसी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वीज कंपन्यांच्या कर्मचारी संघटनांनी गुरुवारपासून सुरु केलेला संप काल मागे घेतला. या 72 तासांच्या संपाविरोधात वीज महावितरण कंपनीनं मुंबई औद्योगिक न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर काल सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान संयुक्त कृती समितीनं संपातून 24 तासानंतर माघार घेत असल्याचं जाहीर केलं. राज्यातील ऍप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठी महाराष्ट्र मोटर वाहन एग्रीगेटर नियम 2025 या नियमांची घोषणा काल राज्य सरकारनं केली. प्रवाशांची सुरक्षितता आणि चालकांचे हक्क सुनिश्चित व्हावेत, या वाहतूक सेवा अधिक शिस्तबद्ध व्हाव्यात, त्यात पारदर्शकता यावी यादृष्टीनं हे नियम लागू केले जाणार आहेत. येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत यावर हरकती आणि सूचना देता येतील, त्यानंतर हे नियम लागू होतील अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या स्वदेशी महोत्सव प्रदर्शनाचं उद्घाटन मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते नुकतंच पुण्यात झालं. नानापेठेतील पुना गोवन इन्स्टिट्यूट इथं येत्या 14 ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या स्वदेशी महोत्सव प्रदर्शनाबाबत अधिक माहिती देताना साठे म्हणाले,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केलेल्या स्वदेशी वस्तूंच्या वापराबद्दलच्या आवाहनाला अनुसरून खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने हा महोत्सव आयोजित केलाय आणि या प्रदर्शनात खादीचे कुर्ते, साड्या, पारंपरिक कपडे, मध, मसाले, पापड, लोणचे, कोल्हापुरी चप्पल, चामड्याच्या वस्तू, दिवाळी फराळ, कंदील तसेच कुटीरोद्योगातून अनेक गृहोपयोगी वस्तूंचं विक्री स्टॉल्स तिथे आहेत. सर्व पुणेकरांनी याचा लाभ घ्यावा असं पुणेकरांना आवाहन करतोय की अधिकाधिक लोकसंख्येने या आमच्या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि आपण ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू विकत घेऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि आपण जर स्वदेशी वस्तू खरेदी केल्या तर त्यातूनच आत्मनिर्भर भारताला एक आपलं योगदान मिळेल.
राज्यातील विविध पंचायत समित्यांच्या आरक्षणाची सोडत काल जाहीर करण्यात आली. नांदेड, गडचिरोली, सोलापूर, सातारा, परभणी, हिंगोली, सांगली आदी जिल्ह्यातील पंचायत समित्यांचा यात समावेश आहे. द्राक्ष बागायतदार संघटनेच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू असं प्रतिपादन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल केलं आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं सोलापुरात आयोजित चर्चासत्राचं उद्घाटन भरणे यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते. सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंतच्या नुकसानाची भरपाई मिळणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. ते काल सोलापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होत असल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील विंचूर इथं रास्ता रोको आंदोलन केलं. यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. केंद्र सरकारनं नाफेड आणि एनएसएफद्वारे कांदा खरेदी करून तो बाजारात विक्रीसाठी आणला आहे, त्यामुळे दरावर परिणाम होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पोलीस आणि प्रशासनाच्या वतीनं आंदोलन मागे घेण्यात आलं. रासायनिक खतांची विक्री पॉस अर्थात पॉइंट ऑफ सेल मशीनद्वारे केली नसल्यानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या 6 खत विक्रेत्यांचे विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी ही कारवाई केली आहे. रासायनिक खतांची विक्री पॉस मशीनद्वारे करणं बंधनकारक असूनही विक्रेते नियमांचं पालन करत नसल्याचं तपासणीत आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली. नाशिक महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्तानं 23,500 रुपयांचं सानुग्रह अनुदान घोषित करण्यात आलं आहे. विविध विभागातील कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानातून मानधन आणि वेतन घेणाऱ्या 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना 14,100 रुपये सानुग्रहण अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत आघाडीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल सांगितलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या निवडणुकांसाठी काँग्रेसची तयारी सुरू असून राज्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या आढावा बैठका झाल्या आहेत. इच्छुक उमेदवारांचे अर्जही मागवले आहेत असं त्यांनी सांगितलं. क्रिकेट. वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात झाली. कालच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात 2 बाद 318 धावा झाल्या होत्या. यशस्वी जयस्वाल 173 आणि कर्णधार शुभमन गिल 20 धावांवर खेळत होते. साई सुदर्शननं 87 तर KL राहुलनं 38 धावा केल्या. साई सुदर्शन आणि यशस्वी जयस्वाल यांची 193 धावांची भागीदारी हे भारतीय डावाचं वैशिष्ट्य ठरलं. हवामान. मान्सूनचा राज्यातून परतीचा प्रवास कालपासून सुरू झाला. राज्यात मान्सूनच्या परतीची सीमारेषा अलिबाग, अहिल्यानगर आणि अकोला इथून जात आहे. पुढच्या 3 ते 4 दिवसात राज्याच्या इतर भागातूनही मान्सूनच्या परतीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ. राज्यस्तरीय कार्यक्रम पुण्यात होणार. ओबीसींच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही. अॅप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठी राज्य सरकारकडून नियम जाहीर. आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.